चीनीमंडी.com पॉडकास्ट।
डीएमनी साखर कारखान्यांना दिले ऊस थकबाकी भागवण्याचे आदेश। डीएम यांनी मंगळवारी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याचे अधिकारी आणि डीसीओ यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात बैठक घेतली। त्यांनी सप्टेंबरच्या शेवटापर्यंत उर्वरित संपूर्ण थकबाकी भागवण्याचे निर्देश दिले। उदासीन अधिकाऱ्यांविरोधात कार्यवाही करण्याचा इशारा सुद्धा दिला। डीसीओ वेदप्रकाश सिंग यांनी डीएम यांना सांगितले की जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम 2019-20 मध्ये 10 अब्ज 31 करोड 40 लाख 75 रुपयांच्या ऊसाचे गाळप केले होते, ज्याच्या बदल्यात आतापर्यंत 8 अब्ज 93 करोड 40 लाख 9 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले गेले आहेत, जे एकूण देयाच्या 86.61% आहे। पण 1 अब्ज 38 करोड 11 लाख 72 हजार रुपये अजून सुद्धा बाकी आहेत। यावर डीएम यांनी साखर कारखान्याचे अधिकारी आणि त्यांच्या प्रतिनिधींना कडक आदेश दिले की सप्टेंबरच्या शेवटापर्यंत संपूर्ण ऊसाचे पैसे कोणत्याही परिस्थितीत भागवले जावेत, अन्यथा कार्यवाही केली जाईल, ज्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित साखर कारखान्याची असेल। बैठकीमध्ये साखर कारखान्याचे युनिट हेड कुलदीप सिंग आणि जीएम एस के त्रिपाठी, रामकोला साखर कारखान्याचे युनिट हेड अनिल कुमार त्यागी, तसेच फायनान्स हेड राजकुमार सिंग, कप्तानगंज साखर कारखान्याचे युनिट हेड विनोद कुमार श्रीवास्तव आणि फायनान्स हेड आनंद कुमार सिंग, सेवरही साखर कारखान्याचे युनिट हेड शेर सिंग चौहान, फायनान्स हेड बी एल विजय, साखर कारखान्याचे युनिट हेड करण सिंग, पिपराईज साखर कारखान्याचे हेड जितेंद्र कुमार श्रीवास्तव आणि फायनान्स हेड भीष्मसिंग बघेल आदी उपस्थित होते।